हिट्स 93.5 रेड एफएम पर नाचना गाना आज अपने यहाँ भी होगा क्योंकि किसी ना किसी का बर्थडे या एनिवर्सरी होगी. सेलिब्रेशन इकडे सुरू आहे. चैताली वैद्य यांचा असतो आज वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत रिद्धी पाराशरे यांनी. हॅपी बर्थडे चैतालीजी. सोबतच कॉल आला होता अखिलेशचा. अखिलेशच्या बेस्ट फ्रेंडचा असतो आज वाढदिवस. नाव आहे त्याचं ओंकार. वारे वा, ओंकारला सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नाशिकमध्ये ज्यांचा कोणाचा वाढदिवस आहे आज सगळ्यांना हॅपी बर्थडे विश करत चार ट्रॅक्स येत आहेत थोडस वेळ तुमच्यासाठी. एन्जॉय, बजाते रहो.
अरे ना हम अमिताभ ना दिलीप कुमार ना किसी हीरो के बच्चे,
हम हैं सीधे साधे.
कौन है ये जानने के लिए सुनते रहिए सुपरहिट्स 93.5 रेड एफएम. बजाते रहो क्योंकि नया है यह.